आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं असं लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात। पहिल्याच दिवशी 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती होणार। आणि नागपुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाळे महाराज यांचं नाव। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा। आता सविस्तर बातम्या। वंदे मातरम हे गीत आपली ऊर्जा आणि प्रेरणा बनावं, देश आत्मनिर्भर बनावा आणि 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं या स्वप्नाचा पुनरुच्चार करण्याची संधी या गीताच्या 150व्या वर्षापूर्तीने दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते। नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि आता आपण या गीतातून मिळणाऱ्या ऊर्जेची सामूहिक अनुभूती घेत आहोत असं मोदी म्हणाले। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांसाठी वंदे मातरम हाच ऊर्जा मंत्र होता असं मोदी म्हणाले।
हमारे जांबाज सपूत बिना किसी डर के फांसी के तख्त पर चढ़ते थे और आखिरी सांस तक वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम यही उनका भाव घोष रहता था। खुदीराम बोस, मदनलाल ढींगरा, रामप्रसाद बिस्मल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंह, राजेंद्र नाथ लाहिड़ी, रामकृष्ण विश्वास, अनगिनत जिन्होंने वंदे मातरम कहते कहते फांसी के फंदे को अपने गले पर लगाया था।
वंदे मातरमच्या सुवर्ण महोत्सवी काळात देश गुलाम होता तर शतक महोत्सवी काळात आणीबाणी आणि संविधानावर गळचेप होती। आता 150 वर्षांनी तीच ऊर्जा पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे असं पंतप्रधान म्हणाले। तर बंगालच्या पवित्र भूमीनं देशाला केवळ वंदे मातरमच नव्हे तर राष्ट्रगीतही दिलं असं काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेत म्हटलं। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहांच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच मानवंदना देण्यात आली। ऐकूया आजच्या कामाबद्दलचा हा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या। त्यातले 15,648 कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी 6,000 कोटीहून अधिक तर मनरेगासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद यात आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी रुपये तर एसटी महामंडळासाठी 2,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत। आयुष्यमान भारतसाठी 3,500 कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2,200 कोटी रुपयांची तरतूद सरकार यात केली आहे। विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून चैनसुख संचेती, समीर कुणावार, किशोर पाटील, सरोज अहिरे, राहुल पाटील, उत्तम जानकर आणि रामदास मसराम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली। काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी हे अधिवेशन वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली। विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घाईघाईनं उरकलं जात आहे असा आरोप पटोले यांनी केला। यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं निर्णय होतो, त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही असं अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितलं। तर आचारसंहितेमुळे हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यानंतर विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत तालिका अध्यक्ष म्हणून अमित गोरखे यांची निवड करण्यात आली आहे। तसंच अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, सुनील शिंदे, कृपाल तुमाने यांची तालिका सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली। दरम्यान अधिवेशनात धोरणात्मक निर्णय, विविध प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्या याबद्दल सरकारकडून ठोस काही सांगण्यात आलं नसल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला।
तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय, म्हणतात 7 दिवसाचं, चर्चा आहे 5 दिवसात उरकतील। तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी डिमांड आहे, पुरवणी मागण्या। पण नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात? कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का? जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का? काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का? शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का? अजनीवन असेल, तपोवन असेल, पुण्यातलं रिव्हरफ्रंटचं पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल, याच्यावर चर्चा होणार आहे का?
मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या बाजूने शासन गंभीरपणे उभं आहे. जे जे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिले होते ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. विशेष करून आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की 7.5 हजारपर्यंत जे कृषी पंपाचं बिल आपण माफ केलं त्याचा सरकारवर जो बोजा आहे तो सुमारे 27,000 कोटीचा या वर्षी गेलेला आहे. तरी देखील शेतकऱ्यांपासून कुठल्या इलेक्ट्रिक बिलची वसुली काँग्रेसच्या सरकारप्रमाणे आपण करत नाही आहोत. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याची सर्वोत्तरी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
विधिमंडळाचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजता सुरू होईल. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
नागपूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता शेत रस्ते तयार करण्यासाठी 100% यंत्रसामुग्रीचा वापर करता येणार आहे. सध्या मनरेगा अंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचक अटीत होत्या, तसेच मजुरांच्या उपलब्धतेत अभावी कामे रखडत होती. मात्र आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत यंत्राच्या सहाय्याने रस्ते तयार केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी 12 माही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असून 25 किलोमीटर लांबीचे क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रियेद्वारे ही कामे जलदगतीने पूर्ण केली जातील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद साठे यांची महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मिलिंद साठे मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम करत आहेत. यापूर्वी ते मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. यापूर्वीचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला होता. काही रूढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडविल्या. मात्र संत जगनाडे महाराजांनी त्या गाथा वाचून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविले, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कौशल्य विकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव देण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा होते. FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीनं भारतावर 5-1 अशा मोठ्या फरकानं मात केली. भारताकडून अनमोल एक्का यानं एकमेव गोल केला. आता भारताचा कांस्य पदकासाठीचा सामना बुधवारी अर्जेंटिना विरुद्ध होईल, तर अंतिम फेरीत जेतेपदासाठी जर्मनीसमोर स्पेनचं आव्हान असेल. विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये शीतलहर जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असून आज सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ इथं 8.8 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ गोंदिया इथं 9 अंश सेल्सिअस तर नागपूर आणि अमरावती इथं 9.6 तर अकोला आणि गडचिरोली इथं 10.6 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी संकलनाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर इथं सुरुवात झाली. शहीद जवानांच्या कुटुंबांना दिली जाणारी मदतीची रक्कम वाढवून 1 कोटी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सैन्यदलाच्या शौर्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. जवानांच्या जीवनाचं मोल करता येत नाही, पण त्यांच्या कुटुंबियांसाठी या मदतीची गरज असल्याचं ते म्हणाले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं असा लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात. पहिल्याच दिवशी 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी सादर. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती होणार आणि नागपुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.